chinimandi.com podcast.
युगांडा निर्यात शक्तीमध्ये साखरेच्या भावाचं पतन. ऊस आणि साखरेच्या किमतीत पतन झाल्यानं साखरेच्या निर्यातीत खंड पडला आहे. साखरेच्या किमती प्रति टन 6.7% घसरल्या आहेत. साखरेच्या 50 किलोच्या पिशवीमागे 41% घसरण झाली आहे. जिंजा जिल्ह्यामध्ये साखरेच्या रिटेल दरामध्ये प्रति किलोमागे 16% घसरण झाली आहे. युगांडातील शुगर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे प्रमुख मी कबाहो यांच्या मतानुसार युगांडा रिवांडा सीमेवर साखर निर्यातीचा हा अनुभव रिवांडासारख्या देशाच्या दृष्टीनं आव्हानात्मक आहे. ही सीमारेषा 2019 बंद राहिली होती. मी कबाहो म्हणाले, दक्षिण सुदानची प्रजासत्ताक लोकशाही आणि बुरुंडीसारख्या शेजारच्या देशातील साखर अवरोधित आहे, तर दुसऱ्या बाजूला साऊथ सुदान असुरक्षिततेनं ग्रस्त आहे आणि या साऱ्याचा परिणाम युगांडाच्या साखर निर्यातीवर होत आहे. उदाहरण देताना ते म्हणाले, त्यांची साखरेची वार्षिक मागणी प्रतिवर्षी 15,000 टन इतकी आहे आणि यासाठीची परवानगी मे आणि जूनमध्ये प्रत्येक वर्षी मिळते, पण यावर्षी त्यांनी साखर निर्यातीला अधिक प्राधान्य दिलं आहे. ही निर्यात साऊथ आफ्रिकन डेव्हलपमेंट कम्युनिटीकडून होईल. ते म्हणाले, या महिन्यात 4 कंपन्यांना 36,000 मेट्रिक टन साखर विभागून निर्यात करण्याची परवानगी मिळाली आहे. या कंपन्यांना युगांडातील साखर नाही जाणार, कारण टांझानिया सरकारनं साखरेवर 25% सेवा कर लागू केला आहे. युगांडाकडे 150,000 मेट्रिक टन साखर अतिरिक्त स्वरूपात आहे. जर बाजारपेठा खुल्या झाल्या नाहीत तर याचा गंभीर परिणाम संपूर्ण साखर उद्योगावर होईल अशी शक्यताही त्यांनी वर्तवली. युगांडाचा निर्यात रेट 85% कमी झाला आहे. जर रवांडा आणि बुरुंडी सीमा महिनाभर बंद राहिल्या तर दोन देशांमध्ये आर्थिक कुचंबणा होईल. मी कबाहो म्हणाले, आम्ही आमच्या घरगुती बाजारपेठेसाठी मार्गस्थ होणार. त्यांना साखरेवर कर भरावा लागणार नाही. हे मध्यवर्ती आणि उत्तर युगांडामध्ये सामान्य आहे, म्हणूनच याचा परिणाम आमच्या विक्रीवर आणि साखरेच्या किमतींवर होतो. एकदा साखरेची किंमत कमी झाली म्हणजेच ऊसाची किंमत कमी झाली. जर तुम्ही साखरेची किंमत कमी केली तर तुम्हाला ऊसही कमी करावा लागणार. शेतकरी निरुत्साही होईल. यामुळं बुसोगा येथील ऊस उत्पादक शेतकरी सतत नुकसान सोसत आहे. कमी ऊस उत्पादनाचा फटका शेतकऱ्यांना 1 जुलैपासून बसणार आहे. शेतकऱ्यांनी ऊसाची किंमत कमी केली नाही तर आम्ही ऊस खरेदी थांबवणार, असं बुसोगा आउटग्रोवर असोसिएशनचे अध्यक्ष मी इसा बुधुगो यांनी सांगितलं. ते असंही म्हणाले की जर चांगली किंमत मिळत असेल तर ऊस केनियाला निर्यात करणार. 2017 175,000 टन ऊस उत्पादन होतं, ते त्याच वर्षी डिसेंबरमध्ये 155,000 इतकं कमी झालं. 2018 कारखानदार 128,000 टन ऊस घेत होते, ते आता 120,000 टन इतके कमी झाले आहे.